चीनी मंडी .com पॉडकास्ट।
तरच शेतकऱ्यांना मिळणार शिल्लक FRP। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत FRP चा विषय अजूनही रेंगाळला आहे। स्थानिक बाजारात साखरेला उठाव नाही, साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे, त्यामुळे FRP चे उर्वरित पैसे भागवण्यात अडचणी येत आहेत। परिणामी ऊस उत्पादकांचे पैसे भागवण्यासाठी आता कारखान्यांचे डोळे केंद्राच्या निर्यात अनुदानाकडे लागले आहेत। केंद्रानं यंदा देशातील साखर कारखान्यांना 50 लाख टन साखर निर्यातीचं टार्गेट दिलं होतं। देशातील शिल्लक साखर निकाली काढण्यासाठी सरकारनंही क्लिप्ती लढवली होती। कारखान्यांनी निर्यातीसाठी पुढं यावं म्हणून त्यावर अनुदानही जाहीर करण्यात आलं। निर्यात केलेल्या साखरेवर प्रति टन 139 रुपये अनुदान मिळणार आहे। आता अनुदानाची ही रक्कम जमा झाल्यानंतरच शिल्लक FRP देता येणं शक्य होणार आहे। जर कारखान्यानं दिलेल्या निर्यात कोट्यानुसार साखर निर्यात केली असेल तर गाळप केलेल्या संपूर्ण साखरेवर 139 रुपये प्रति टन अनुदान मिळणार आहे, त्यामुळे कारखान्यांसाठी ही रक्कम मोठी असणार आहे। दरम्यान देशात आत्तापर्यंत 320 लाख टन साखर उत्पादन झालं असल्यामुळे यंदाही देशात मोठ्या प्रमाणावर साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे। अजूनही मोठी थकबाकी। राज्यात अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1,320 कोटी 70 लाख रुपये थकबाकी आहे। साखर आयुक्तांनी FRP थकवलेल्या कारखान्यांना नोटीसही पाठवली आहे। पहिल्या टप्प्यात 68 साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। थकीत रकमेवर कायद्यानुसार 15% व्याजासह रक्कम वसूल करण्यासाठी साखर मळी आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तालयानं दिले आहेत।